चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अतिरिक्त साखरेची विक्री करून सरकारकडून ऊस शेतकऱ्यांना थकबाकी मिळणार। उत्तर प्रदेश सरकारनं साखर कारखान्यांच्या संचालकांना 30 ऑक्टोबरपर्यंत ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देण्याचे निर्देश दिले आहेत। ही थकबाकी दिली नाही तर वसुली प्रमाणपत्र जारी करून गोदामांमध्ये असणारी अतिरिक्त साखर विकून ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री सुरेश राणा यांनी शामलीमध्ये झालेल्या बैठकीत दिली। बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयानं 2 ऊस शेतकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करून सरकारला ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले होते। याचिकेमध्ये शेतकऱ्यांनी म्हटलं होतं की त्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन ऊसाचं उत्पादन केलं आहे, जर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिली नाहीत तर ते बँकांचं कर्ज कसं भागवणार। राणा म्हणाले की सहारनपूर जिल्ह्यात 17 साखर कारखाने आहेत, यामध्ये तिकोला आणि मनसूरपूर यांनी शेतकऱ्यांची देणी भागवली आहेत, तर सरसावा, देवबंद आणि नानोता यांनी 90% देणी भागवली आहेत। मुजफ्फरनगरचे ऊस अधिकारी आरडी द्विवेदी यांनी सांगितलं की जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अजूनही 318.13 करोड देय आहेत।